नंतर चांगल्या व्यक्तीने येशूच्या शिष्यांसोबत येशूचे शरीर कबरेमध्ये ठेवले आणि ते घरी निघून गेले. तिसऱ्या दिवशी येशूच्या शिष्यांपैकी काही स्त्रिया येशूच्या कबरेजवळ गेल्या आणि कबरेजवळ येत असताना बघितले की येशूच्या कबरेवर जो दगड होता तो बाजूला सरकलेला आहे. तेव्हा ते आत गेल्या आणि येशूचे शरीर तिथे नव्हते. ते आश्चर्यचकित झाल्या आणि अचानक त्यांच्या समोर पांढरे वस्त्र घातलेले दोन देवदूत उभे राहिले आणि ते देवदूत त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याला तुम्ही मेलेल्यामध्ये का शोधता? हे ऐकून त्या स्त्रिया परत गेल्या आणि त्यांनी सर्व येशूच्या शिष्यांना सांगितले, पण त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. आणि मग काही वेळानंतर जेव्हा सर्व शिष्य एका खोलीमध्ये एकत्र होते तेव्हा त्या ठिकाणी अचानक येशू प्रकट झाला आणि सर्व शिष्य घाबरले व म्हणाले, भूत आहे, भूत आहे. पण येशू त्यांना म्हणाला, भिऊ नका, मी आहे, या आणि बघा. तुम्ही मला स्पर्श करू शकता, माझा हात बघा. मग येशू 40 दिवसापर्यंत त्याच्या शिष्यांसोबत भेटत राहिला. मग येशू आपल्या शिष्यांसोबत डोंगरावर गेला आणि येशूने त्यांना म्हटले, देवाचा आत्मा तुम्हावर येईल व तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही सर्व देशांमध्ये व पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. असे येशू सांगतच असताना येशू वर आकाशात घेतला गेला आणि देवाच्या बाजूला राजसिंहासनावर जाऊन बसला. हे ते शिष्य बघतच होते तेव्हा तिथे दोन देवदूत प्रगट झाले आणि त्यांनी शिष्यांस म्हटले, तुम्ही आकाशाकडे का बघत आहात? हाच येशू जो तुमच्या समोर आकाशात वर घेतला आहे तो तसाच परत येईल. आणि मग सर्व शिष्य डोंगरावरून परत गेले.